आजपासून आयपीएलच्या 17व्या सीझनला सुरुवात होतीये. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने SBI ने दिलेली इलेक्टोरल बॉन्डची सविस्तर माहिती वेबसाईटवर जाहीर केली आहे. तसंच ED ने अखेर अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. तर धोनीने CSK चे कर्णधारपद सोडत ते मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे सोपवलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गत्रे. आज 22 मार्च, वार शुक्रवार. पॉडकास्टची सुरुवात करूयात इलेक्टोरल बॉन्डच्या बातमीवरून. सुप्रीम कोर्टाने SBI ला 21 मार्च पर्यंत इलेक्टोरल बॉन्डच्या गुप्त अल्फा न्यूमरिक कोडसह सर्व माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बँकेने ही माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली असून याबाबतचं एक प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टाला दिलंय. निवडणूक आयोगाने ही आजच सर्व माहिती आपल्या वेबसाईटवर अपलोड केली आहे. या अल्फा न्यूमरिक कोडमुळे कुठल्या खरेदीदाराने कुठल्या पक्षाला हे बॉन्ड दिलेत हे समजणार आहे. म्हणजेच कुणी कुठल्या पक्षाला देणग्या दिल्यात हे उघड होणार आहे. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात SBI चे चेअरमन म्हणाले, 21 मार्च रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बॉन्ड्सचा सर्व तपशील जाहीर केलाय. या जाहीर केलेल्या माहितीत राजकीय पक्षनिहाय माहिती आहे. यामध्ये अनुक्रमांक, बॉन्ड्स खरेदीची तारीख, राजकीय पक्षाचं नाव, खाते क्रमांकाचे शेवटचे 4 अंक, बॉन्ड क्रमांक, मूल्य, पे शाखा कोड आणि पे टेलर अशा सर्व माहितीचा तपशील आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे IPL ची. लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच IPL चा 17वा हंगाम आजपासून सुरू होतोय. पहिलाच सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगळुरू यांच्यात होणार आहे. हा सामना धोनी आणि विराटसाठी पुनरागमनाचा सामना असेल. गेल्या IPL फायनल आणि गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर धोनी खेळणार आहे, तर विराट दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यावसायिक क्रिकेट खेळतोय. त्यात आता धोनीने कॅप्टन्सी सोडल्यामुळे पहिल्या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. दरम्यान एकूणच यंदाचा IPL हंगाम कसा असेल याचं विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी संदीप कापडे यांनी.
2024 हंगामाचा पहिला सामना आज होणार, मात्र टॉस उडवण्यासाठी धोनी नसणार अशीच परिस्थिती मुंबई इंडियन्सची देखील आहे. रोहित आता कर्णधार राहिलेला नाही. यंदाचा हंगाम हा IPL मधील एक मोठं स्थित्यंतर घेऊन आलाय. हा हंगाम एकनिष्ठ आणि संधीसाधू खेळाडू यांच्यातील फरक स्पष्ट करणारा ठरू शकतो. याचबरोबर हंगामाची सुरुवात गतविजेत्या आणि उपविजेत्या सामन्याने होणार नसून CSK आणि RCB ने होणार आहे. RCB चा स्टार फलंदाज विराट कोहली अकायाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावर उतरतोय. बाप झाल्यानंतर विराट कोहली कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच T20 वर्ल्ड कप संघातील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. विराटवर पहिल्या सामन्यात स्वतःला T20 साठी योग्य आहे का हे देखील सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. हा हंगाम नव्या दमाचा कर्णधारांचा असणार आहे, त्यामुळे टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार कोण याची देखील लिटमस टेस्ट होईल. गिल, पांड्या, अय्यर, पंत यांच्या जोडीला आता मराठमोळा ऋतुराज देखील असणार आहे.
पॉडकास्टची तिसरी बातमी आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची. केजरीवालांना ED च्या अटकेपासून संरक्षण देण्यास दिल्ली हायकोर्टाने नकार दिल्यानंतर ED चे अधिकारी थेट केजरीवालांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यानंतर 2 तास चौकशी केल्यानंतर त्यांनी केजरीवालांवर अटकेची कारवाई केली. कथित अबकारी कर घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे. ED ने केजरीवाल यांना चौकशीसाठी 9 समन्स धाडले होते, पण केजरीवालांनी हे समन्स बेकायदा असल्याचं सांगत धुडकावून लावले. त्यानंतर आज त्यांना 10वं समन्स पाठवलं, पण ED कडून अटकेची खात्री असल्याने केजरीवालांनी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला. त्यानंतर लगेचच ED चे अधिकारी चौकशीच्या निमित्ताने केजरीवालांच्या थेट घरीच दाखल झाले. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे केजरीवालांच्या बंगल्याच्या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ED चं पथक केजरीवालांच्या घरी पोहोचल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर आपचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या घरासमोर जमले होते. यावेळी दिल्लीच्या मंत्री आणि आपच्या प्रवक्त्या आतिशी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करत लोकसभा निवडणुकीपूर्वी रचलेला हा कट असल्याचं म्हटलंय. पॉडकास्टची चौथी बातमी आहे काँग्रेसच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची. काँग्रेसने राज्यातील 7 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कोल्हापुरातून शाहू महाराज, पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापुरातून प्रणिती शिंदे या नावांचा समावेश आहे. त्याचबरोबर नंदुरबार मधून गोवाल पाडवी, अमरावतीतून बळवंत वानखेडे, नांदेडातून वसंतराव चव्हाण, लातूर मधून डॉक्टर शिवाजीराव कळगे या उमेदवारांचा समावेश आहे. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एमपीएससीच्या परीक्षेबाबत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, तसेच समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या सरळ सेवा चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं आयोगाने स्पष्ट केलंय. पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातील. चेन्नई सुपर किंग्स अर्थात CSK ने आपल्या वेबसाईटवरून हे जाहीर केलंय की धोनीने संघाचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवलंय. धोनी फिट असूनही ह्या हंगामात CSK ला कर्णधार का बदलावा लागला? तर धोनी आता 42 वर्षांचा झालाय. फिट असला तरी आता सातत्यानं विकेट किपिंग करणं आणि कॅप्टन्सीचा अतिरिक्त दबाव झेलणं त्याला शक्य नाही. दुसरीकडे ऋतुराजने एशियन गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलंय, त्यामुळे धोनी आता IPL मध्ये ऋतुराजला तयार करू इच्छितो. ऋतुराज हा शांतीत क्रांती करणारा खेळाडू आहे. धोनीने रवींद्र जाडेजाला संधी दिली होती, पण तो संधीचं सोनं करू शकला नाही, त्यामुळे ही संधी आता ऋतुराजलाच देण्यात आली आहे. पॉडकास्टची सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली. एकेकाळी मराठी नाट्य क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या संजय पवार लिखित कोण म्हणतं टक्का दिला हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर येणार आहे. अनिकेत विश्वासराव, प्रिया मराठे, सुबोध पंडे, संयोगिता भावे, राहुल पेठे व पल्लवी वाघ केळकर या कलावंतांच्या महत्वाच्या भूमिका यामध्ये आहेत. नवनीत प्रॉडक्शन्स निर्मित व सुबोध पंडे प्रॉडक्शन्स प्रकाशित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवारी तारीख 22 रोजी गडकरी रंगायतन इथं होणार आहे. सुबोध पंडे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद.
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.